या पुढील कार्यक्रमासाठी मी श्रीधर फडके आणि त्यांचा वाद्यवृंद यांचे सूत्रसंचालन करण्यासाठी भाऊ मराठे यांना हा कार्यक्रमाचं संचालन मी त्यांच्याकडे सुपूर्त करतो आहे. धन्यवाद.
रसिकहो नमस्कार. प्रथमतःच या वर्षीच्या दिवाळीच्या आपणा सर्वांना मनोमन शुभेच्छा. फिटे अंधाराचे जाळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. बोलणारा प्राणी ही माणसाची सर्वात सोपी व्याख्या आहे. आपल्या मनातला राग, लोभ, आशा, आकांक्षा, जगताना येणारे सुखदुःखाचे अनुभव हे सारं बोलून दाखवल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या ह्या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवाने तो जर मुका असला तर खुणांनी बोलतो, रंगरेषांच्या साह्याने बोलतो, नादातून बोलतो, गाण्यातून बोलतो. कधी कधी त्याला जेव्हा कुणालाही काहीही सांगू नये, कोणाशीही बोलू नये असं वाटतं, ही गोष्ट सुद्धा तो 10 लोकांना बोलून दाखवतो. पुरुषांपेक्षा बायका जास्त बोलतात हा बायकांवरती केलेला एक उगीचाच आरोप आहे. खरं म्हटलं तर बायका कमी ऐकतात हे खरं आहे. विंदांच्या कवितेमध्ये छोटासा फरक करून असं म्हणावं असं वाटतं की गाणाऱ्याने गात जावे, ऐकणाऱ्याने ऐकत जावे, कधी कधी गाणाऱ्याने ऐकणाऱ्यांचे कान घ्यावे. ऐकणाऱ्यांचे कान घेऊन गाणारे श्रीधर फडके आणि त्यांचे सगळे सहकारी आता इथे उपस्थित आहेत. गोविंदाग्रजांनी त्यांच्या महाराष्ट्र गीतामध्ये म्हटले की गोदा कृष्णा भीमा तुझ्या ललाटीच्या रेषा. या जर आमच्या ललाटीच्या रेषा असतील किंवा हस्तसामुद्रिका ज्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या जर आमच्या हेडलाईन्स असतील तर बाबूजी आणि श्रीधर फडके यांची गाणी ही आमची खरं म्हटलं तर हार्टलाईन आहे. याच नदीतल्या चार ओंजळी घेऊन आज शब्दसुरांची लीला दाखवण्यासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत. आजच्या गाण्यातले शब्द कोणाला मिठी घालणारे, कोणाच्या पूर्वस्मृतींना उजाळा देणारे, तर कधी कधी परखड सत्य सांगणारे सुद्धा. ज्ञानाची व्याख्या केली आहे की ज्ञान म्हणजे काय, तर इट इज नोन टू द अननोन. ज्ञातापासून अज्ञातापर्यंत हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच दान हे अशा तऱ्हेने पाहिजे की ते माणसाला सुसंस्कृत करतं. म्हणून आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत, दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, श्रीधर फडके सादर करतात.
दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे,
सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे.
इथे मोलना घामाचे मोती होतील घामाचे इथे मोल नादामाचे मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा अज्ञानी तो पढवावा अज्ञानी तो पढवावा हेब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहून सुंदर हे
त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे कल्पतरू हा उभा दिसे या छायेतील मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे सत्य शिवाहून सुंदर हे शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी रम्य शारद चंद्रमा जो स्ने परी कांती तुझे मुख रम्य शारद चंद्रमा उजे तुझा हास्यातुनी उजे तुझा हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझी आकृपेचे चांदणे तुझी आकृपेचे नितवर खुदे अमुचा श्री नितवर खुदे अमुचा श्री तुझी चतुरा कलामय अंगुली चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जड़ता मतीची उन्मेष कल्पतरूवरी उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी बहरून आल्या मंजिरी विधि कन्यके विद्याधरी